आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत सुरू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासह होणार. सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आव्हान याचिका. असंख्य स्थित्यंतरातही विद्यापीठानं जपलं वेगळं अस्तित्व. राज्यमंत्री पंकज भोयर यांचं प्रतिपादन. नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर दुसरा वर्धापन सोहळा उत्साहात. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारत विजयी. मालिका बरोबरीत राखण्यात यश. आता सविस्तर बातम्या. माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज नवी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्र पिंड विकाराचा उपचार घेत होते. दीड महिन्यापूर्वी त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती. शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते. दुमका मतदारसंघातून ते 3 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते तर 2 वेळा राज्यसभेचे सदस्य होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते. मात्र चिरुडीह हत्याकांडात त्यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. 2007 दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांची सुटका केली. संथाल जमातीतले सोरेन यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी दीर्घ लढा दिला होता. झारखंडचं मुख्यमंत्रीपद त्यांनी 3 वेळा भूषवलं. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ते वडील होते. शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल झारखंडमध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे शोक व्यक्त केला आहे. सोरेन यांचं निधन हे सामाजिक न्यायाच्या क्षेत्राचं मोठं नुकसान आहे. सोरेन यांनी आदिवासींना ओळख मिळावी म्हणून आणि झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. तर सोरेन हे आदिवासी समुदाय, गोरगरीब आणि दलितांचं सक्षमीकरण करणारे नेते होते अशा शोकभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या बुधवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करेल. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पतपुरवठ्याला चालना देण्यासाठी रेपो दरात 0.5% कपात होण्याची शक्यता भारतीय स्टेट बँकेनं वर्तवली आहे. मात्र सलग 3 वेळा व्याजदर कमी केल्यामुळे आता रिझर्व्ह बँक व्याजदरात बदल करणार नाही असं मत काही अर्थतज्ञांनी व्यक्त केलंय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिला आहे. नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. तसंच महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याचे आदेश दिले आहे. या निकालामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा आणि अनिश्चिततेचा विषय ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंबंधित 2 याचिका न्यायालयानं फेटाळल्या आहेत. राज्य सरकारनं आदेश दिल्यानुसार नवीन प्रभाग रचनेनुसारच राज्यातील निवडणुका होणार आहे. त्यामुळे आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह सर्व निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेतल्या जाणार आहे हे आता स्पष्ट झालंय. ही याचिका स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करणारी होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात शहीद झालेल्या क्रांतीवीरांना समता सैनिक दल, विविध सामाजिक संस्था, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीनं नागपूरच्या इंदोरा इथल्या 10 पुलियाजवळ असलेल्या नामांतर शहीद स्मारक इथं अभिवादन करण्यात आलं. यावेळेला समता सैनिक दलाच्या वतीनं त्यांना सलामी देखील देण्यात आली. 4 ऑगस्ट 1978 औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या समर्थनार्थ नागपुरात निघालेल्या शांतमय मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात 5 युवक शहीद झाले होते. दरवर्षी हा दिवस नामांतर शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नागपूर सुधार प्रन्यास इमारत पश्चिम विभाग दुसरा माळा स्टेशन रोड सदर नागपूर इथलं कार्यालय आजपासून नवीन पत्त्यावर स्थलांतरित करण्यात येत आहे. आता हे कार्यालय इमारत पश्चिम विभाग नागपूर सुधार प्रन्यास सदनिका क्रमांक A207-A208 ए विंग दुसरा माळा एनआयटी भामटी हाऊसिंग स्कीम लंडन स्ट्रीट इथं असेल. इमारत पश्चिम विभाग नासूप्रशी संबंधित पत्रव्यवहार स्थानांतरित पत्त्यावर करावे असं पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. असंख्य स्थित्यांतरात देखील विद्यापीठानं वेगळं अस्तित्व जपलं असल्याचं प्रतिपादन राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर दुसरा वर्धापन दिन आज अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन इथं पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ भोयर मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमात माजी खासदार दत्ता मेघे यांना जीवन साधना पुरस्कारानं सन्मानित तर अन्य पुरस्कारांचं वितरण देखील करण्यात आलं. अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठ वेगळं झाल्यानंतर देखील नागपूर विद्यापीठानं स्वतःचं अस्तित्व कायम ठेवत विद्यादान सुरू ठेवलं आहे. नवनवीन अभ्यासक्रम सुरू करत इथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचं महत्वपूर्ण कार्य विद्यापीठानं केल्याचं डॉ भोयर म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानं असलेल्या विद्यापीठानं त्यांच्या विचारानं मार्गक्रमण करत आदर्श विद्यार्थी घडवण्याचं कार्य सातत्यानं सुरू ठेवावं अशी सूचना त्यांनी केली. यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात सर्वोत्कृष्ट अधिसभापट पुरस्कार आदर्श अधिकारी पुरस्कार आदर्श विद्यार्थी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचा समावेश होता. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेच्या आजच्या ओव्हल मैदानावर भारतीय संघानं अटीतटीच्या सामन्यात विजयश्री खेचून आणली. यासोबतच भारतानं ही मालिका बरोबरीत ठेवण्यात देखील यश मिळवलंय. भारतीय संघानं इंग्लंडच्या संघाला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 374 धावांचा पाठलाग करत असताना 367 धावांवरच इंग्लंडचा संघाला रोखण्यात यश मिळवलं. तत्पूर्वी इंग्लंडकडून जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी 195 धावांची भक्कम भागीदारी केली, परंतु आकाशदीपच्या भेदक गोलंदाजीनं ब्रूकचा बळी घेतला. प्रसिद्ध कृष्णाने जो रूटला तंबूत पाठवलं. आजच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा इंग्लंड 6 गडी बाद 339 धावांवरून पुढे खेळत होते. यष्टीरक्षक जेमी स्मिथला बाद करून भारताच्या बाजूनं बाजी फिरवल्या गेली. मोहम्मद सिराजला सामनावीर तर शुभमन गिल आणि हॅरी ब्रूक यांना मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आले. येत्या काही तासात विदर्भातील नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय. प्राचीन शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिमत्व विकास ज्ञानार्जन हा मुख्य उद्देश होता, मात्र कालानुरूप हा उद्देश मागे राहिला. आता नोकरी मिळवणं हाच शिक्षणाचा उद्देश झालाय. विद्यार्थ्यांचा हा बदलता कल पाहता नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तयार करण्यात आल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शारीरिक शिक्षण विभाग आणि मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत आयोजित होलिस्टिक अँड मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन विषयावर ऑलराऊंड डेव्हलपमेंट थ्रू मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच या संकल्पनेवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. वर्धा जिल्ह्यात पूर्णपणे मोतीबिंदू हा जिल्हा मुक्त करण्याचा संकल्प आपण केला असून लवकरच हा संकल्प पूर्ण करू असं प्रतिपादन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. पांडण रस्ते मोकळे करण्यासाठी पैसे भरून पोलीस बंदोबस्त घ्यावा लागत होता, आता मोफत बंदोबस्त उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाअंतर्गत कारंजा इथं आयोजित शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत सुरू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासह होणार. सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आव्हान याचिका. असंख्य स्थित्यंतरात विद्यापीठानं जपलं वेगळं अस्तित्व राज्यमंत्री पंकज भोयर यांचं प्रतिपादन. नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर दुसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या सामन्यात भारत विजयी, मालिका बरोबरीत राखण्यात यश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.